चैप्टर 5 पाठ 5 एक्सरसाइज 16 स्वाध्याय 16 टीव्ही वरील बातम्या ऐकूया.
आता वळूया पुढील बातम्यांकडे. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडतोय. आपण काही ठिकाणची दृश्य पाहूया. आपण बघताय वरळी सीफेसचे दृश्य. आपण पाहताय माणसं पावसाचा आनंद कशी लुटतायत. ती पावसात मनसोक्त भिजतायत. मुलं पाण्यात होड्या सोडतायत. काही जण भजी व कणसं खाऊन मजा लुटतायत. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आता पाहूया या मिलन सव्येचे दृश्य. इथे खूप पाणी साचतंय. वाहतुकीची कोंडी होतीये. रस्त्यावर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडतायत. पावसाचा जोर वाढतोय. हे बघा हिंदमाता येथे काय घडतंय. लोकांना घरी जायला त्रास होतोय. काही घरांमध्ये पाणी शिरतंय. डासही त्रास देत आहेत. लोकांचे हाल होत आहेत. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. तरुण मुलं मुली छान भिजत आहेत.